हेलो।
हाँ
अरे नमस्कार, मी अर्चना बोलते ब्रांच पे स्कीम मधून। सर तुम्ही मागे फ्लॅट साठी इन्क्वायरी केली होती आमच्याकडे। सर तुम्ही मागे ब्रांच पे स्कीम मध्ये फ्लॅट साठी इन्क्वायरी केली होती। हॅलो, आता येतोय का सर?